द्रव्य ऐसे है परंतु अली असा भगवत गीतेचा अध्याय संगती हा विषय पाहायला सुरुवात केलेली होती. आपण पाहिलं की अर्जुनाला जो विलक्षण मोह झालेला होता त्या मोहाचं भगवंतांनी एका पारमार्थिक उपदेशामध्ये पारमार्थिक उपदेश करून तो मोह शांत करण्यामध्ये असं रूपांतर करण्याकरता म्हणून भगवद्गीता सांगण्यासाठी भगवंत प्रवृत्त झाले. अर्जुनाचे जे विचार दोष व्यक्त झाले त्याच्यामध्ये मुख्यतः आत्मविषयक अज्ञान, आत्म्याला मृत्यू नाही तरी देखील अर्जुन मी मारणार आहे आणि हे मरणारे आहेत असं म्हणत होता. स्वजन मोहामुळे अर्जुन कर्म टाळू पाहत होता, त्यामुळे स्वधर्मनिष्ठेची उणीव हा एक विचार दोष अर्जुनाच्या युद्ध न करण्याच्या कर्म न करण्याच्या भूमिकेमध्ये असा होता. तसंच कर्मयोग हा फळासाठी असतो असं जणू तो म्हणत होता. सुखासाठी राज्य जर नसेल तर राज्य नको असं अर्जुन म्हणायला लागला. तसंच अर्जुनानी एक व्यवहारतः तत्वज्ञान भगवंतांच्या समोर उभं केलं की युद्धामुळे कुलक्षय होईल, कुलधर्माचा नाश होईल, कुलधर्माचा नाश झाल्यामुळे अधर्म वाढीला लागेल. पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात मारला गेल्यामुळं कुल स्त्रियांचं पतन होईल, वर्णसंकर होईल. अशा रीतीने कुलघाताला मी जबाबदार राहील आणि असा पुरुष निश्चितपणे नरकाला प्राप्त होईल. तसंच पिंडदान इत्यादी कुलधर्म करणारे कोणी शिल्लक न राहिल्यामुळं स्वर्गात गेलेले पितर देखील नरकामध्ये जातील असं अर्जुन म्हणायला लागला. सनातन पुरातन ज्ञातीधर्म आणि कुलधर्म नष्ट होऊन दीर्घकाल नरकवास भोगायला लागेल. भगवंतांनी या कुलक्षयाच्या भीतीबद्दल नरकवासाच्या पर्यंतच्या परंपरेला सबंध भगवद्गीतेमध्ये कुठेही उत्तर दिलेलं दिसत नाही. याचं कारण असं सांगितलं जातं की जेव्हा अधर्म निर्माण होतो तेव्हा कुलाचं हित महत्वाचं धरायचं काही कारण नाही अशी भगवंतांची भूमिका होती. त्यांनी आपल्या स्वतःच्या देखील चरित्रामध्ये आपल्या हातांनी आपल्या पुत्रांचा आणि प्रपौत्रांचा वध केलेला होता. नंतर जेव्हा यादव माजले तेव्हा आपल्या हातांनी सर्वांचा वध केला. त्यामुळे नुसतं दुसऱ्याला उपदेश करताना भगवंत तसे वागले असं नसून भगवंतांच्या ठिकाणी ठाम बुद्धीनी अशा प्रकारचा निश्चय होता. तसंच जे आत्ताची मंडळी आहेत त्या मंडळींच्या चालू जीवनाचं हित अधिक महत्वाचं आहे. जर अधर्माने त्या जीवनाचं नुकसान होत असेल तर कुलधर्म, कुलरहास अशा प्रकारच्या काल्पनिक भीतीला बळी पडता कामा नये अशी भगवंतांची भूमिका होती. आणि तथाकथित सज्जनांचं अर्जुन तशा प्रकारचा होता. अति विचार करून काही न करण्याची वृत्ती निर्माण होते ते भगवंतांना होऊ द्यायचं नव्हतं. ज्याला अनालिसिस, पॅरालिसिस असं म्हणतात, इतकं अनालिसिस करायचं की तुम्ही काहीच करायला प्रवृत्त होऊ नये. या भगवंतांनी या चक्रामध्ये जाण्याचं देखील टाळलं. अर्जुनाच्या या विचार दोषांकरता मागच्या वेळेला आपण पाहिलं की आत्मविषयक अज्ञान जे अर्जुनाचं होतं त्याकरता भगवंतांनी सांख्य बुद्धीचा उपदेश केला, आत्मविषयक तत्वज्ञानाचा उपदेश केला. न जायते म्रियते वा कदाचित नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहति पावकः अच्छेद्योयम अदायोयम अविकारीयोयम उच्यते अशा प्रकारे आत्म्याचं स्वरूप भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आणि तू आत्मस्वरूप आहेस अशा प्रकारचा उपदेश केला. अर्जुनाच्या ठिकाणी जी स्वधर्मनिष्ठेची उणीव होती, स्वजन मोहापोटी निर्माण झालेली, भगवंतांनी अर्जुनाच्या लक्षात आणून दिलं की अशा प्रकारे आत्मविषयक तत्वज्ञान ज्यांच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे अशी मंडळी या आत्मविषयक तत्वज्ञानाच्या अंतर्गत जी स्वधर्मनिष्ठा असते त्याचं परिपालन करत असतात, त्या ठिकाणी ते मोहाला थारा देत नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. तू युद्धाला प्रवृत्त हो, पाप वगैरे याचा विचार करू नकोस, पाप होणारच नाही. सुख आणि दुःख यांना समान लेखून समान मानून तू युद्धामध्ये उतर, स्वधर्म कर्मामध्ये उतर. तसं सुखासाठी राज्य अशा प्रकारची जी कल्पना कर्मयोगाचं आचरण फलासाठी करायचं अशा या विचार दोषाकरता दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला योग बुद्धीचा उपदेश केला. कर्मणी एव अधिकारः ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूः मा ते संगः तू अकर्मणी. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. तू योगस्थ हो आणि कर्म कर, संग सोडून दे, देह संग सोडून दे आणि कर्म कर, फलाशेचा संग सोडून दे आणि कर्म कर. ते सिद्धीला जाईल तुझं कर्म कि असिद्ध होईल याची चिंता सोडून दे आणि कर्म कर. अशा समत्व बुद्धीने कर्म करण्यालाच योग असं म्हणतात. अशा प्रकारची योग बुद्धी भगवंतांनी अर्जुनाला सांगितली. भगवंत असं म्हणाले की दूरेण ह्यवरम कर्म बुद्धी योगात धनंजय बुद्धौ शरण मन्विच्छ कृपणाहा फल हेतवाहा. तू फळ हेतूच्या ठिकाणी कृपण राहा, फळ हेतूकडे लक्ष नको देऊस. अशा प्रकारे स्थिर बुद्धी करून तू कर्म कर, बुद्धी योगाचा आश्रय धरून तू कर्म कर असा उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केला. आणि अशा प्रकारे स्थिर बुद्धी झालेल्या पुरुषाचं एक विलक्षण चरित्र भगवंतांनी स्थितप्रज्ञ दर्शन अशा एका अधिकरणामध्ये दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला दिलं. आणि सर्वात महत्वाचं याही स्थितप्रज्ञ दर्शनाच्या पाठोपाठ एक जीवनाचं ध्येय भगवंतांनी अर्जुनाच्या समोर ठेवलं. भगवंत असं म्हणाले की अशा प्रकारे स्थितप्रज्ञ राहणं याला मी ब्राह्मी स्थिती असं म्हणतो. एषा ब्राह्मी स्थिती प्राप्त नैनाम प्राप्य विमुह्यती. एकदा ती प्राप्त झालेली असताना मग तू अशा प्रकारच्या मोहाला प्राप्त होणार नाहीस, परत सापडणार नाहीस. स्थित्वा श्याम अंतकालेपी ब्रह्म निर्वाण मृच्छती. आणि देहाच्या अंतापर्यंत या स्थितीमध्ये राहिल्यामुळं तू ब्रह्म निर्वाणाला प्राप्त होशील. अशी एक ब्रह्म निर्वाणाची अत्यंत महत्वाची अशी संकल्पना भगवंतांनी या दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला सांगितली. खरं म्हणजे तत्वज्ञानाच्या अंगाने भगवद्गीता इथं संपते. याचं कारण भगवंतांनी अर्जुनाला सांख्य बुद्धी सांगितली, त्या सांख्य बुद्धीच्या अंतर्गत असणारी स्वधर्म निष्ठा सांगितली, हे सर्व सांभाळण्यासाठी उपाय म्हणून योग बुद्धी सांगितली, कर्मयोग युक्ती सांगितली. आणि अशा प्रकारे जीवन जमवणाऱ्या पुरुषाचं चरित्र स्थितप्रज्ञ या नावाने अर्जुनाच्या समोर ठेवलं आणि एका ब्राह्मी स्थितीचा असा निर्देश अर्जुनाला केला जीवनाचं ध्येय म्हणून. तरी देखील अर्जुन ज्या मूळ प्रश्नामध्ये होता त्या प्रश्नातून तो सुटलेला नव्हता. अर्जुनाला काहीही करून युद्ध टाळायचं होतं, त्याच्यातून तिसरा अध्याय निर्माण झाला. अर्जुनाने तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांना प्रश्न विचारला की जायसी चेत कर्मण असते मता बुद्धिर जनार्दन तत् किम कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव. तू कर्मापेक्षा म्हणजे स्थिर बुद्धी आणि कर्म याची जर तुलना करायची झाली तर तू जर स्थिर बुद्धीला महत्व देत असशील तर मला या घोर अशा कर्मामध्ये कशा करता प्रवृत्त करतोस. तू मिश्र पद्धतीने बोलतो आहेस असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिम मोहयसी मे. एकदा तू ज्ञान सांगतोस, एकदा तू कर्मयोग सांगतोस आणि पुन्हा म्हणतोस की स्थिर बुद्धी ही कर्मयोगापेक्षा अधिक महत्वाची आहे. कारण दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी शेवटी स्थितप्रज्ञ लक्षणांच्या आधी भगवंत असं म्हणालेले होते की दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. हा बुद्धियोग जर तू संपादन केलास तर कर्म आणि कर्माच्या योगाने ज्ञान प्राप्त करून घेणं ही गोष्ट त्या मनाने कनिष्ठ राहते. तर अर्जुन भगवंतांना असं म्हणायला लागला की मी स्थिर बुद्धीतच राहतो आणि कर्म सोडून देतो, कर्म करण्याचं काही कारण दिसत नाही. कारण स्थिर बुद्धीलाच तुझ्या लेखी अत्यंत महत्व आहे, मग मी तेच होऊन राहतो. मुख्यतः अर्जुनानी घोर कर्मातून सुटण्यासाठी म्हणून परत भगवंतांना तशाच प्रकारचा प्रश्न विचारला आणि त्याच्याकरता म्हणून भगवंतांच्याच वचनाचा आधार घेतला. भगवंत जेव्हा म्हणाले की दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय, तेव्हा दोन प्रश्न अर्जुनाला पडले. पहिला प्रश्न म्हणजे जर स्थिर बुद्धी इतकी महत्वाची असेल तर युद्ध करायचंच कशा करता. आणि बुद्धी जर श्रेष्ठ असेल तर बुद्धी सम ठेवून कर्माच्या बाबत उदासीन राहून बसून का राहू नये, अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनाला पडला. त्याच्या उत्तरादाखल अर्जुन हा ज्ञानाचा अधिकारी नाही हे समजून भगवंतांनी कर्मयोग सांगायला सुरुवात केला. भगवंत असं म्हणाले की लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. फार पुरातन काळापासून या ठिकाणी दोन निष्ठा आहेत असं लक्षात येतं. जे ज्ञानी आहेत ते ज्ञान विचाराचा आधार घेताना दिसतात आणि ज्ञान विचारांनी मोक्षापर्यंत जाऊन पोहोचतात, आणि जे कर्मयोगी आहेत ते कर्माचा आधार घेताना दिसतात. एक मार्ग जो ज्ञानी पुरुषच आचरण करू शकतो त्याला विहंगम मार्ग असं म्हणायची प्रथा आहे, आणि जो कर्मयोग मार्ग आहे त्याला पिपीलिका मार्ग असं म्हणायची प्रथा आहे. विहंगम मार्ग म्हणजे पक्ष्यांनी उडावं आणि फळाला झोंबावं आणि फळ खावं. ज्ञानाचा विचार कानावर पडल्याबरोबर तेच आपण आहोत या बोधाने उठून उभं राहावं. काना वचनाची ये भेटी सरीसी चिपई किरीटी, वस्तू होऊन उठी कवणी की जो. पण याचे अधिकारी अतिशय कमी आहेत. आणि दुसरा जो पिपीलिका मार्ग म्हणजे मुंगीच्या गतीने जाणं असं म्हणतात, तर ते म्हणजे ती जमिनीवरून हळूहळू चालत बुंध्यावरून खोडावरून झाडावर फांदीवर आणि मग फळ असलेल्या फांदीवर आणि मग फळापाशी पोहोचेल. हा जो विहंगम मार्ग आहे ज्ञानी अनुसरतात त्याच्याबद्दल भगवद्गीतेने फारसं काही सांगितलेलं नाहीये. आपण लक्षात घ्या, सगळ्या भगवद्गीतेमध्ये हा जो ज्ञान योगेन सांख्यानाम एकदम कसं व्हायचं याचा कोणताही विधी नसल्यामुळं, याची कोणतीही साधना नसल्यामुळं, त्याबाबत निरूपण अशक्य आहे असं असल्यामुळं भगवद्गीतेचं जे सगळं निरूपण आहे ते निरूपण या कर्मयोगाच्या बाजूनी असं झालेलं आहे. 18 अध्याय पुढं जे निर्माण झाले तर ते कर्मयोगाची युक्ती सांगणारे असे अध्याय झाले. याचं कारण विहंगम मार्ग किंवा ज्ञानी पुरुषांचा मार्ग किंवा सांख्य मार्ग किंवा 5 अध्यायामध्ये ज्याला संन्यास योग असं म्हटलं त्याचं, किंवा 12 अध्यायात याच गोष्टीला त्यांनी अव्यक्तोपासक असं म्हटलं याचं निरूपण होऊ शकत नाही. 5 अध्यायामध्ये भगवंत म्हणाले की ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. बस याच्यापेक्षा जास्त उल्लेख नाही. तो नित्य संन्यासी असं जाणा जो द्वेष करत नाही, जो इच्छा कांक्षा धरत नाही. यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहो, आणि जो द्वंद्वरहित आहे असा संन्यासी सुखम बंधात प्रमुच्यते, अत्यंत सुखे नैव बंधातून म्हणजे देह बंधातून अबोधातून मुक्त होऊन जातो. याच्यापेक्षा जास्त काही उल्लेख नाही. आणि पुढे 12 अध्यायामध्ये देखील भगवंतांनी ये तू अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम अचिंत्यंच कूटस्थ अचलम ध्रुवम. जे अक्षर आहे अनिर्देश आहे त्याचा उल्लेख करता येत नाही, बोटानी दाखवता येत नाही, बिन खुणेची साधना आहे. जे अव्यक्त आहे त्याची उपासना जे करतात, जे सर्वत्र समत्वानी भरलेलं आहे आणि गुप्त आहे कूटस्थ आहे, त्याची साधना करायची कशी याचा एक विधी भगवंतांनी सांगितला. संनियम्य इंद्रिय ग्राम, सर्व इंद्रिय ग्राम आवरून निरोध करून सर्वत्र समबुद्ध या सर्व ठिकाणी समबुद्धीनी पाहणं कसं शक्य आहे. आईला आपला मुलगा आणि दुसरा मुलगा दुसऱ्या कोणाचा मुलगा समबुद्धी राहू नाही ना शकत, कठीण आहे. आपण काम करतो ती संस्था आणि दुसरी संस्था समबुद्धी नाही राहू शकत. आपण ज्या देशात राहतो त्या देशाची टीम आणि दुसऱ्या देशाची टीम समबुद्धी नाही राहू शकत. हे ऐकायला सोपं आहे. संनियम्य इंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति माम एव सर्वभूत हितरताः. आणि सर्वभूत हितरती ही देखील कठीण गोष्ट आहे. आपण पाळलेल्या कुत्र्याला देऊ पण सरसकट सगळ्यांना कसं देणार. सर्वभूत हितरती ही बुद्धीत असायला लागते. जर बुद्धीत असेल तर कृतीमध्ये येईल पण ती कठीण गोष्ट आहे. म्हणून भगवंत असं म्हणतात की क्लेशः अधिकतरं तेषां अव्यक्तासक्त चेतसां. जे अव्यक्ताची उपासना करतात तर त्यांना अधिक क्लेश आहेत. हे जर एवढे उल्लेख सोडले तर या ज्ञान मार्गाविषयी भगवंतांनी जो थेट आपल्याला उपदेश देतो, जो थेट आपल्याला त्या साधनाशी एकरूप करतो, साध्याशी एकरूप करतो, याच्याविषयी काहीही सांगितलेलं नाही सबंध भगवद्गीतेमध्ये. आणि बाकीचं जे सगळं निरूपण आहे ते निरूपण कर्म मार्गाचं आहे. तिसऱ्या अध्यायाचे जे मुख्य विषय आहेत ते असे आहेत की प्रथम म्हणजे सांख्य आणि कर्म हे दोन मार्ग आहेत हे भगवंतांनी सांगितलं. कर्म मार्गाच्या आचरणामध्ये येणाऱ्या अडचणी भगवंतांनी सांगितल्या. कर्म मार्गाचा देखील एक खोडा आहे, अडचण आहे. कर्मयोग म्हणजे काय ते विस्ताराने तिसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं. तसंच हा कर्मयोग केवळ उपदेशापुरता नाही साधकांना, तर भगवंतांची कर्म देखील याच कर्मयोगाप्रमाणे कशी घडतात याचंही दिग्दर्शन या अध्यायात भगवंतांनी केलं. आणि सर्वात शेवटी अर्जुनाचा एक प्रश्न आहे की हा कर्मयोग इतका सुलभ असेल तर मग मनुष्य स्वधर्म कर्म सोडून पापाचरण करायला प्रवृत्त का होतो. हा एक विषय भगवंतांनी योजलेला आहे. याच्यामध्ये कर्मयोगाचा जो खोडा आहे तो खोडा भगवंतांनी फार सुंदर रीतीने वर्णन केलेला आहे. प्रथम म्हणजे नैष्कर्म्य आत्मबोध हे मानवी जीवनाचं लक्ष्य आहे हे भगवंतांनी सांगितलं. या ज्या दोन निष्ठा आहेत तर या निष्ठांचा अंतिम उद्देश आत्मज्ञान संपादन करणं हा आहे हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. कर्मयोगाची अडचण अशी आहे या आत्मज्ञान प्राप्तीच्या मध्ये येणारा कर्माचा अडसर असा आहे की कर्मच न करता नैष्कर्म्य बोधावर जाता येत नाही. जो अर्जुनाचाही प्रश्न होता की मी मग आता कर्मच सोडून देतो आणि स्थिर बुद्धी करून बसतो, ती स्थिर बुद्धी कर्म करता करताच होते, कर्म सोडून होत नाही, ही अडचण आहे. न कर्मणाम अनारंभः नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते. कर्माचा आरंभच न करण्यामुळे नैष्कर्म्य होईल असं होऊ शकत नाही. नच संन्यसनात एव सिद्धिम समधी गच्छती. किंवा हातात घेतलेलं कर्म पूर्णपणाने टाकल्यानंतर मग सिद्धी प्राप्त होईल असं नाही. तुम्ही नोकरी करत असाल, नोकरी सोडल्यामुळे तुम्हाला आत्मबोध होईल असं नाही. तुम्ही धंदा करत असाल, तुम्हाला असं वाटतं की हा धंदाच अडचण होऊन राहिलेली आहे, हा सोडला तर आपल्याला बहुतेक आत्मज्ञान होईल, तसं नाहीये. हातात घेतलेली कर्म टाकून देखील सिद्धी प्राप्त होत नाही. आणि कर्म केल्याखेरीज क्षणभर देखील राहता येत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कर्म केल्याखेरीज क्षणभर देखील कोणी राहू शकत नाही. कार्यते ही अवशः कर्म सर्वः प्रकृतीजयी ही गुणैहि. प्रकृतीच्या गुणांनी उलट परतंत्र होऊन जणू कर्म करतो. पैसे मिळवणाऱ्या माणसाला देखील, म्हणजे अति पैशाच्या मागे लागलेल्या देखील आपण इतके का मागे लागतो, कधी कधी प्रश्न सतावतो, पण तो जणू परतंत्र झालेला असतो त्याच्या प्रकृतीला आणि तो सारखी तशीच कर्म करत राहतो। म्हणजे कर्म केल्याखेरीज क्षणभर देखील राहता येत नाही आणि जी कर्म हातून घडतात ती कर्म प्रकृतीने प्रभावित असतात। आणि असं असल्यामुळं ही प्रकृती जर आवरायचा विचार केला तर भगवंत असं म्हणतात की कर्मेंद्रिय आणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण, कर्मेंद्रियांचा संयम केला पण मनाचा संयम कठीण जातो, त्यामुळं मन परत भोग भोगायला प्रवृत्त होतं, मनामध्ये परत भोगाविषयी चिंतन होतं, कर्मांविषयी चिंतन होतं, कर्मफळाविषयी चिंतन होतं। असं जेव्हा चिंतन होईल तेव्हा भगवंत असं म्हणतात की मिथ्याचारस्य उच्यते, त्याला मिथ्याचार असं म्हणायला पाहिजे, तर तोही यथार्थ आचार नाही। थोडक्यात कर्मानी साक्षात मोक्ष नाही, ज्ञानानी मोक्ष आहे। कर्म केल्या वाचून राहता येणार नाही, कर्माला प्रारंभच न केल्यामुळे हातात काही पडणार नाही, हातात असलेलं कर्म सोडल्यामुळे काही होणार नाही, कर्म केल्या वाचून गत्यंतर नाही, कर्म देखील प्रकृतीच्या रेट्याने होत असतं। त्यामुळं कर्म योगेन योगिनाम असं जे भगवंतांनी म्हटलंय तर ते देखील कर्म मार्गाचं आचरण करणं देखील कठीण आहे असं भगवंतांना सांगायचंय। जसा सांख्य मार्ग कठीण आहे तसं कर्म मार्ग देखील सोपा आहे असं समजू नका। कर्म मार्गामध्ये देखील अनंत अडचणी आहेत, पण तरी देखील एका विशिष्ट बोधानी जर इंद्रिय वळवली, एका विशिष्ट बोधानी जर मन वळवलं, एका विशिष्ट बोधानी दिशेने जर बुद्धीचाही रोख ठेवला तर कर्म मार्ग आचरता येतो असं भगवंतांना सांगायचं आहे। भगवंतांनी जो कर्मयोग सांगितला तो कर्मयोग तिसऱ्या अध्यायाच्या अगदी प्रारंभी अशा प्रकारे कर्माच्या बाबतीत असणारी अडचण सांगितल्यावर लगेच सांगितला, यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन, कर्मेंद्रियैः कर्मयोगम असत्तः सविशिष्यते। सर्व इंद्रिय आहेत ती इंद्रिय मनानी आवरून आवरता येत नसतील तर आवरण्याचा अभ्यास करू। जो इंद्रिय मनानी आवरण्याचा अभ्यास करतो आणि आवरतो, त्याचं नियमन करतो आणि प्रत्यक्ष कर्म इंद्रिय कर्मेंद्रिय ही कर्मयोगामध्ये गुंतवतो, मनाने नियमन करतो आणि प्रत्यक्ष इंद्रियांनी कर्म करतो, अशा प्रकारचा एक तोल सांभाळायला भगवंत सांगताहेत। आणि इंद्रिय कर्मामध्ये असतील तेव्हा अनासक्त बुद्धिनीती असावीत अशी एक अट भगवंत आपल्या समोर ठेवतात। कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असत्ता, त्या ठिकाणी आसक्त न होता कर्मेंद्रिय कर्मामध्ये वापरायला जो शिकतो जो जमवतो सविशिष्यते, त्यांनी कर्मयोग जमवला। म्हणून प्रथम भगवंतांनी सांगितलं की इंद्रिय मनानी आवरली पाहिजेत हे एक, पण मनानी आवरलेली इंद्रिय प्रत्यक्ष कर्मामध्ये मात्र असली पाहिजेत। म्हणजे मनानी आवरली म्हणून कर्म सोडायची नाहीयेत, तर कशा बाबतीत आवरायची तर आसक्तीच्या बाबत आवरायची, फलासक्तीच्या बाबत आवरायची आणि कर्म करायची। असं जो कर्म करणारा आहे तो विशेष समजला पाहिजे असं भगवंत म्हणतात। तसंच कर्म देखील कोणती करायची याचं दिग्दर्शन भगवंत सांगतात। सरसहा प्रत्येक कर्मामध्ये हात घालायचं कारण नाही, कारण जीवनाचं ध्येय कर्म करण्याचं नसून कर्म हे परतंत्रपणे करायला लागतं, कर्माशिवाय जगता येत नाही म्हणून कर्म करायला लागतं। अगदी झोपणं बसणं ही देखील क्रियापद आहेत, ती देखील कर्मामध्ये मोडतात. असं असल्यामुळं तुम्ही केलेली प्रत्येक कृती ही कर्म ठरते. असं असल्यामुळं कर्म सोडता येत नाहीत. म्हणून जर कर्म करायचे असतील तर सर्व कर्म तुम्हाला करता येणार नाहीत. म्हणून भगवंत म्हणतात की नियतम कुरु कर्म त्वम कर्म जायो ही अकर्मणः. तू नियत कर्म कर. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं जसं श्रेष्ठ आहे तसं नुसतं कर्म करण्याच्या पेक्षा नियत कर्म नेमलेली कर्म करणं हे जास्त श्रेयस्कर आहे. नेमलेली कर्म म्हणजे भगवंतांना सांगायचं आहे की ओघ प्राप्त गुण आणि कर्मांच्या अधिकाराप्रमाणे आपल्यापर्यंत आलेली अशी कर्म. ही कर्म कर्तव्यात्मक अशी असावीत आणि ती अवश्यमेव करावीत. याला भगवंत नियत कर्म अशी म्हणतात. आणि आपली आपली नियत कर्म आपणच शोधायची असतात. दुसरा तुम्हाला सांगू शकत नाही की ही तुमची नियत कर्म आहेत. तुम्हाला समजतं जसं विनोबा असं म्हणतात की तुम्ही आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला त्यांची सेवा करणं हे तुम्हाला सांगायला लागायचं काही कारण नाही. हे तुमचं नियत कर्म आहे, नेमलेलं कर्म आहे. कारण या समाजाच्या प्रवाहामध्ये कुठून अचानक तुम्ही टपकलेला नाही, पडलेला नाही. काहीतरी परंपरा आहे, प्रवाह आहे. ज्या प्रवाहातून तुम्ही आलात त्या प्रवाहाची सेवा करणं, ज्या समाजामध्ये आहात तुम्ही त्या समाजाची सेवा करणं हे तुमचं ओघ प्राप्त कर्म आहे. अशा प्रकारे भगवंतांनी अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये समाविष्ट केली. पहिली म्हणजे इंद्रिय मनाने आवरायची आसक्तीच्या संदर्भात आणि प्रत्यक्षतः कर्माच्या कारणाकरता लावायची. ही कर्म नेमलेली नियत कर्म स्वधर्म कर्म अशी असावीत. आणि ही स्वधर्म कर्म कोणत्या बोधाने करावीत हेही भगवंतांनी सांगितलं. यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोकः अयम कर्मबंधनः. ही कर्म यज्ञ प्रित्यर्थ करावीत. हा सगळा मिळून कर्मयोग आहे. यज्ञ याचा अर्थ भगवंतांच्या पक्षी सेवा, समर्पण आणि स्वार्थ त्याग. याला भगवंत यज्ञ असं म्हणतात. जी कर्म करू तर ती सेवा वृत्तीने करावी. शरणागत भावानी करावीत, समर्पण बोधानी करावीत आणि त्याच्यामध्ये स्वार्थ कोणताही नसला पाहिजे. देवान भावयतानेन ते देवा भावयंतु वाहा. सर्व सृष्टी हा तुमच्या पक्षी देव आहे. तुम्ही देवांची सेवा करा आणि देव तुमची सेवा करतील. तुम्ही तुमच्या कर्मांनी निसर्गाची सेवा करा, निसर्ग तुमची सेवा करेल. तुम्ही तुमच्या कर्मांनी समाजाची सेवा करा, समाज तुम्हाला सुस्थिर ठेवेल. अशा प्रकारे परस्परं भावयंतः श्रेयः परमवाप्स्यथ. परस्परांना तुम्ही भावना करा, त्यांची संभावना करा, आदर करा आणि श्रेय तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे यज्ञ म्हणजे सेवा, समर्पण आणि स्वार्थ त्याग. म्हणून भगवंतांचा जो कर्मयोग आहे तो कर्मयोग निष्काम बुद्धीने तुम्ही कर्म करा. ती कर्म नियत असू देत, तुमच्याकरता नेमलेली अशी असू देत. कोणत्याही कर्माला हात घालू नका. ती कर्म यज्ञ भावनेनी करा, फलाशा रहित होऊन करा आणि देह बुद्धी रहित अशी करा. अशा आसक्ती रहित केलेल्या कर्मांनी परमगती मिळते असं भगवंत म्हणतात. ते म्हणतात या अध्यायात तस्मात आसक्तः सततम. सतत असक्त राहून, अनासक्त राहून कार्यम कर्म समाचर जे काही प्राप्त कर्तव्य कर्म आहे ते तू आचर. असत्ते ही आचरण कर्म परमाप्नोति पुरुषः. असत्त होऊन आचरण केलेली जी कर्म आहेत ती कर्म परमगतीला नेल्याखेरीज राहणार नाहीत. आणि याच्यासाठी म्हणून भगवंतांनी आपल्या स्वतःचंही उदाहरण दिलं आणि जनकाचं देखील उदाहरण दिलं. मला स्वतःला या लोकामध्ये काहीही कर्तव्य कर्म करण्याचं शिल्लक राहिलेलं नसताना, मी ज्ञानामध्येच अखंड राहू शकत असताना देखील मी देखील सदा सर्वदा कर्म करताना तुला दिसतो, ते याच कारणाकरता दिसतो. तसंच पूर्वी ज्यांनी अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे असे जनकादिक देखील ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देखील कर्म करताना दिसतात असं भगवंत म्हणतात. त्याच्या पुढे भगवंत असं म्हणतात की अशा प्रकारचा हा जो एक ऐतिहासिक पुरुषांचा दाखला भगवंतांनी दिला जनकांचा आणि स्वतःचा, कधी कधी व्यक्ती निरपेक्ष दाखला हा अधिक उत्तम वाटतो. म्हणून भगवंतांनी परमात्म्याच्या कर्मांबद्दल देखील सांगायला सुरुवात केली. हा जो कर्मयोग आहे हा कर्मयोग परमात्म्यानेच निर्माण केलेला आहे आणि परमात्मा त्याचं आचरण करतो असं भगवंत म्हणाले. सह यज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वं एषवहा तू इष्ट कामधुक. जेव्हा ब्रह्म्यानी प्रजेची निर्मिती केली तेव्हाच नुसती प्रजा नाही निर्माण केली, तर यज्ञ भावना आणि प्रजा या दोघांची बरोबरच निर्मिती केली असं भगवंत म्हणतात. असं असल्यामुळं हा कर्मयोग आचरायला सुलभ आहे, कारण निर्मिती होतानाच ज्या माध्यमातून निर्मिती झाली त्या माध्यमामध्येच यज्ञ हा अंतर्भूत आहे असं भगवंत सांगतात. भगवंतांनी एक चक्र सांगितला, अन्नात भवंती भूतानि पर्जन्यात अन्य संभव यज्ञात भवती पर्जन्यः. यज्ञः कर्म समुद्भवम् कर्म ब्रह्मोद्भवम् विद्धि ब्रह्म अक्षर समुद्भवम्. एक प्रकारे चक्र भगवंतांनी सांगितलं. मूळ निर्गुण निराकार अक्षर अशा परमात्म्यापासून महत किंवा मूळ माया अशी निर्माण झाली, त्या महत पासून त्रिगुण आणि पंचभूत निर्माण झाली आणि ती एकमेकांशी समन्वयात्मक कर्म करायला लागली. त्यांची अशा प्रकारे एकमेकांशी समन्वयात्मक जी कर्म होती ती कर्म त्या सर्वांना लाभदायक ठरली. एक प्रकारे यज्ञाची निर्मिती झाली या समन्वयात्मक कर्मांमधून आणि त्या कर्मांमधून मग पर्जन्य झाला, सृष्टी निर्माण झाली, भूतमात्र झाली असं भगवंतांनी सांगितलं. विनोबांनी या ठिकाणी एक तीन सिद्धांत सांगितले. जर ब्रह्म यज्ञाद्वारा भूतमात्रांचं पोषण करतो ही पहिली गोष्ट, म्हणजे भूतमात्रांचं जे पोषण सृष्टीमध्ये होत आहे ते परमात्म्यांनी चालवलेल्या अशा यज्ञ कर्मामुळे होत आहे. सूर्य तापतो, पर्जन्य निर्माण होतो, पर्जन्य वर्षाव करतो, अन्नधान्य निर्माण होतं आणि भूतमात्र जगतात. ब्रह्म यज्ञद्वारा भूतमात्रांचं पोषण करतो आहे हे पाहून भूतमात्रांनी देखील यज्ञद्वारा अन्य भूतमात्रांचं पोषण करणं हे आवश्यक आहे ही दुसरी गोष्ट, आणि उलट्या क्रमाने भूतमात्रांनी यज्ञद्वारा ब्रह्मापर्यंत पोचलं पाहिजे या जीवनाचं ते चरम लक्ष्य आहे. अध्यायामध्ये भगवंतांनी परमात्मा देखील अशा प्रकारचा निष्काम कर्मयोग कसा आचरण करतो आहे हे सांगितल्यानंतर अजून प्रिसाइज अशी व्याख्या कर्मयोगाची पुन्हा एकदा सांगितली. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशी ही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरहा. सर्व कर्म मला समर्पण करून आधी सर्व कर्म सर्वाणी कर्माणी म्हणजे प्राप्त कर्म सर्व प्राप्त कर्म त्याच्यातलं युद्धासारखं आहे म्हणून टाळायचं नाही. जे प्राप्त कर्तव्य कर्म आहे ते आवडतं म्हणून करायचं नसतं आणि आवडत नाही म्हणून टाकायचं नसतं ते करायचंच असतं. म्हणून सर्व कर्म प्राप्त कर्म ती करायची आणि मला अर्पण करायची असं भगवंत म्हणतात. मनामध्ये अध्यात्म चेतस म्हणजे परमात्माच मी अशा प्रकारचं अनुसंधान ठेवायचं अशा प्रकारचा भाव ठेवायचा. फलाशा टाकायची निराशी ही निर्ममो भूत्वा ममत्व सोडून द्यायचं आणि विगत ज्वर म्हणजे त्या कर्मापासून कोणताही अभिनिवेश अहंकार ज्वर निर्माण न होता युद्धस्व कर्म मात्र करतच राहायचे. अशा प्रकारचा एक प्रिसाइज कर्मयोग भगवंतांनी या अध्यायामध्ये आपल्या समोर ठेवला. अर्जुन हे सगळं ऐकून अक्षरशः दिमूढ होऊन गेला असणार. जी आता तुमची स्थिती होते आहे तशीच अर्जुनाची झाली असणार. अर्जुनाला प्रश्न असा पडला की हे जर इतकं सोपं आहे आणि इतकं चांगलं आहे जर परमात्माही अशी कर्म करतो जनकानेही अशी कर्म केली तूही अशी कर्म करतो आहेस असा स्वतःचा दाखला देतोस याच्यातून जर परम आनंद मिळतो तर मग मनुष्य पापाला प्रवृत्त का होतो. अथ केन प्रयुक्तो यम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलाद इव नियोजितः. आपली स्वतःची इच्छा नसताना अर्जुनाचे शब्द प्रयोग मात्र बघा. पाप तर घडतायत पण अर्जुन असं म्हणतो की माझी इच्छा नसताना पाप का घडतात. म्हणजे मनुष्याची पापापासून देखील सुटण्याची जी तर्काची पद्धती आहे ती व्यासांनी इथं चपखलपणाने मांडलेली आहे. आपल्या हातून देखील चूक झाल्यानंतर आपण असं म्हणतो की हे माझ्या हातून चुकून घडलं माझी इच्छा नव्हती तसं करायची. तसंच अर्जुन म्हणतोय अनिच्छन्न पिक वार्ष्णेय इच्छा नसताना देखील बलादिव नियोजित कोणीतरी बळजबरीने करून घेतल्यासारखी योजना केल्यासारखी अशी पाप मनुष्य मग का करतो. त्याच्यावर भगवंतांनी सरळ उत्तर दिलं काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विध्येनम किह वैरिणम. भगवंत असं म्हणाले की काम आणि क्रोध यामुळं मनुष्य अशा प्रकारच्या पापाचरणाला प्रवृत्त होतो. इथं देखील विनोबांनी एक मार्मिक टीप दिलेली आहे की आपली स्वतःची इच्छा नसताना आणि कोणीतरी बळजबरीने योजल्यासारखा पाप मनुष्य का करतो असा अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि भगवंत उत्तर देतात की तुझ्याच ठिकाणी असलेल्या कामनेमुळं आणि क्रोधामुळं तू अशा प्रकारची कर्म करतोस. म्हणजे एक प्रकारे तू स्वइच्छेनेच ही कर्म करतोस तू त्याची जबाबदारी टाळू नाही शकत. तुला वाटतं म्हणूनच तू ते केलंस. बोलताना जरी म्हणलास की असं कसं काय केलं असं कसं काय घडलं कोण जाणे तरी देखील तू तुझ्या इच्छेनेच केलंस. काम एष क्रोध एष तुझ्या अंतर्यामीच्या कामामुळेच तू करतोस. मग याच्यावर उपाय काय? भगवंत म्हणाले तस्मात् त्वम् इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ पापमानं प्रजहि येनं ज्ञान विज्ञान नाशनम. याच्यावर जर उपाय काही असेल तर तू तुझी इंद्रिय आवरायला शिक. आदौ म्हणजे प्रथम तू तुझ्या इंद्रियांचं नियमन कर, ही अत्यंत पापी आहेत यांना तू खलासच कर। हे ज्ञान आणि विज्ञान याचा नाश करणारे असे आहेत काम आणि क्रोध। इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रियेभ्य परम मना मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परतस्तु सः। विषयापेक्षा विषय भोगणारी इंद्रिये ही श्रेष्ठ, इंद्रियांपेक्षा मन हे अधिक श्रेष्ठ। कारण मनाची जर इच्छा नसेल तर इंद्रिय काही नाही करू शकत। जसं तुमचा काय स्वामीजी म्हणायचे मूड ऑफ झालेला आहे, आपणच आपल्यामध्ये रमून शोध घेऊन जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरासदम, तू अत्यंत दुर्जन अशा या कामरूपी शत्रूला ठार मार असं भगवंत सांगतात। इथं हा तिसरा अध्याय संपला, अतिशय महत्वाचा असा अध्याय। खरं म्हणजे याही ठिकाणी भगवंतांचं गीतेचं प्रयोजन संपतं, कारण इथं कामविजयाची प्रक्रिया देखील पूरी झाली। पण चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अशा नैष्कर्म्य आत्मबोधापर्यंत जाण्याच्या युक्तीची प्राचीन अशी गुरु परंपरा केवळ अर्जुनाला सांगितली। अर्जुनाचा कोणताही प्रश्न नव्हता की हा योग मी प्रथम सूर्याला सांगितला, सूर्यानी मनूला सांगितला, मनुनी इक्ष्वाकूला सांगितला, असं हा जो योग मी तुला सांगतो आहे त्याची प्राचीन अशी गुरु परंपरा केवळ भगवंत सांगत होते। तर अर्जुन काही प्रश्न विचारायला लागला आणि भगवद्गीता पुढे चालू राहिली। ती कशी पुढच्या वेळेला पाहू। हरिओम। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यांजगत् तेन त्यक्तेन
सब संतन की जय जय जय।